योहान अध्याय 17। येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली,
पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की पुत्र तुझे गौरव करील। तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंत काळचे जीवन द्यावे, यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास, त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे। आणि अनंत काळचे जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे। तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले। तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्या बरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वतः बरोबर माझे गौरव कर। ज्यांना तू मला या जगातून दिलेस त्यांना मी तुला प्रगट केले, ते तुझे होते व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले। आता त्यांना माहीत आहे की जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते, कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली। त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की मी तुझ्यापासून आलो आहे आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस। मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस त्यांच्यासाठीच, कारण ते तुझे आहेत। माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे, आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे। आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे। हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे। मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत जे नाव तू मला दिलेस त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले आणि मी त्यांना सांभाळले, आणि ज्याने नाशाचा मार्ग निवडला होता त्याच्याशिवाय त्यांच्यातील कोणी नाश पावला नाही। हे यासाठी झाले की शास्त्रलेख पूर्ण व्हावा। पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो। मी त्यांना तुझे शब्द दिले आहेत आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत। या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस। जसा मी या जगाचा नाही तसे ते सुद्धा या जगाचे नाहीत। तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे। जसे तू मला या जगात पाठविले तसे मी त्यांना या जगात पाठवितो। त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो, यासाठी की ते सुद्धा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत। आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंती करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो, यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे। पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हामध्ये असावे, यासाठी की तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा। आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे। मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये ते पूर्णपणे एकत आणले जावेत, यासाठी की हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी मीही त्यांच्यावर केली। हे पित्या, जे लोक तू मला दिलेस त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते, आणि त्यांनी माझे गौरव करावे। जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली म्हणून जे गौरव तू मला दिलेस तेच हे गौरव आहे। नीतिमान पित्या, जरी जग तुला ओळखत नाही तरी मी तुला ओळखतो आणि त्यांना माहीत आहे की तू मला पाठविलेले आहेस। मी त्यांना तुझा परिचय करून दिला आहे व तुझी ओळख करून देतच राहीन। यासाठी की जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वतः त्यांच्या मध्ये असावे.